फिलिपे कारसपत्र अध्याय एक. पौल व तिमोथियस ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून फिलिपे शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक या सलाम. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागी आहे तिच्यामुळे देवाची उपकार स्तुती करतो. आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हा सर्वाविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमान संबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे मी आपल्या अंतकरणात तुम्हास बाळगून आहे. देव माझा साक्षी आहे की मला ख्रिस्त येशूच्या कळवण्यात सर्वाविषयी किती उत्कंठा लागली आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे. माझ्या बंधूंनो, माझ्याविषयीच्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यापासून शुभ वर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत हो झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसाराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जनात. त्यामुळे माझे बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खात्री होऊन ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक दीट झाले आहेत. कित्येक मत्सराने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते प्रीतीने करतात. पण इतर आहेत ती माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजा भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. यापासून काय झाले, निमित्ताने असो किंवा खरेपणाने सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच यात मी आनंद करतो व करणारच. कारण मी जाणतो की हे तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आता देखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघा संबंधाने पेचत आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे. तरीही मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वाजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठाई अभिमान बाळगण्याचे तुम्हाच अधिक कारण व्हावे. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात शोभेल असे आचरण ठेवा. म्हणजे मी येऊन तुम्हाच भेटलो किंवा दूर असलो तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की तुम्ही एक जीवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी एकजुटीने लढत स्थिर राहता आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता तेच तुम्हीही करीत आहात.